आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर। इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना। महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली। दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली। भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत। प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवेत आणि बहरीनला जाणार आहेत। नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत। आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे। इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे। कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे। काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं। पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं। 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत। सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं। अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहा। भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती, ती 2025-26 34 अब्ज डॉलर इतकी झाली, तर चीनसोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे, असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज या वर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्स सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.